ಸಮೂಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್. ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಕಾ ಚೈತನ್ಯಾಚಿಯೇ ಪೋವಳಿ ಮಾಜಿ ಆನಂದಾಚಿಯ ರಾವುಳಿ ಶ್ರೀ ಗುರು ಲಿಂಗಾಢಾಳಿ ಧ್ಯಾನಾಮೃತ. ಉದಯೀ ಜತಾ ಬೋಧಾರ್ಕಾ ಬುದ್ಧಿಚಿ ಡಾಳ ಸಾತ್ವಿಕಾ ಭರೋನಿಯಾ ತ್ರ್ಯಂಬಕಾ ಲಾಖೋಲಿ ವಾಹೆ. ಕಾಳಶುದ್ಧಿ ತ್ರಿಕಾಳಿ ಜೀವದಶಾ ಧೂಪ ಜಾಳಿ ಜ್ಞಾನ ದೀಪೆ ವೋವಾಳಿ ನಿರಂತರ. ಸಾಮರಸ್ಯಾಚಿ ರಸಸೋಯ ಅಖಂಡ ಅರ್ಪಿತು ಜಾಯ ಆಪಣ ಭರಾಡಾ ಹೋಯ ಗುರುತೋ ಲಿಂಗ. ನಾತರಿ ಜೀವಾಚಿಯೇ ಸೇಜೆ ಗುರು ಕಾಂತು ಕರುನಿ ಭುಂಜೆ ಐಸಿ ಪ್ರೇಮಾಚೆ ನಿಭೋಜೆ ಬುದ್ಧಿ ವಾಹೆ. ಯಾವ್ಯಾ ಅಪಣ ಪಾಹತ ಆಹೋತ್ ಆಚಾರ್ಯೋಪಾಸನಂ ವರ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕರತ ಅಸ್ತಾನ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾನಿ ಯಾವ್ಯಾ ಲಿಹಿಲೇಲೆ ಆಹೆತ್. ಆತ್ ಅಂತಃಕರಣಮಧ್ಯೆ ಅತ್ಯಂತಿಕ ಪ್ರೇಮಾನಿ ಪ್ರೇಮಾಚೇನಿ ಪವಾಡೆ. ಸದ್ಗುರುಂಚ ರೂಪ ಆಠವತೋ ಆಣಿ ತ್ಯಾಚಿ ಉಪಾಸನಾ ಕರತೋ. ಗುರುಂಚೆ ರೂಪಡೆ ಉಪಾಸಿ ಧ್ಯಾನಿ ಆಣಿ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಕೋಣತ್ಯಾ ಕೋಣತ್ಯಾ ಪ್ರಕಾರಾನಿ ಸದ್ಗುರುಂಚ ರೂಪ ಆಠವತೋ, ಕಾಯ ಕಾಯ ಪ್ರಕಾರಾನಿ ಸದ್ಗುರುಂಚಿ ಉಪಾಸನಾ ಕರತೋ, ತ್ಯಾಂಚ ರೂಪ ಆಠವೂನ್ ತೆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಸಾಂಗತಾಹೆತ್. ಚಿದ್ ರೂಪ ಚೈತನ್ಯ ರೂಪ ಜ್ಞಾನ ರೂಪ ಅಸ ಆವಾರ ಹೇ. ತ್ಯಾ ಚೈತನ್ಯಾಚಿ ವಿಶೇಷ ಜಾಣೀವ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಏಕ ಆನಂದ ಸಮಾಧಾನ ಶಾಂತಿ ಪ್ರೇಮ ಅಸ ಭರುನ್ ರಹಲೇಲ ಹೇ. ಜಣೂ ಆನಂದಾಚ ರಾವುಳ ಝಾಲೇಲ ಹೇ ಆಣಿ ತ್ಯಾ ರಾವುಳಾಮಧ್ಯೆ ಅರ್ಥಾತಚ ಮೂರ್ತಿ ಪಾಹಿಜೆ ಪ್ರತಿಮಾ ಪಾಹಿಜೆ. ತೀ ಪ್ರತಿಮಾ ಆಹೆ ಗುರುಲಿಂಗಾಚಿ ಶ್ರೀ ಗುರುಲಿಂಗಾಢಾಳಿ ಧ್ಯಾನಾಮೃತ. ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಸದ್ಗುರುನಾ ಅವಧಾನಾಮೃತ ಲಕ್ಷ ದೇವುನ್ ಗುರುಲಿಂಗಾಕಡೆ ಲಕ್ಷ ದೇವುನ್ ಸದ್ಗುರು ಸ್ವರೂಪಾಕಡೆ ಲಕ್ಷ ದೇವುನ್ ಅಭಿಷೇಕ ಚಾಲಲೇಲ ಆಹೆ ಅಸ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಮಂತಾಯ್ತ. ಉದಯೀ ಜತಾ ಬೋಧಾರ್ಕಾ ಬುದ್ಧಿಚಿ ಡಾಳ ಸಾತ್ವಿಕಾ ಭರೋನಿಯಾ ತ್ರ್ಯಂಬಕಾ ಲಾಖೋಲಿ ವಾಹೆ. ಆಣಿ ಅಶಾ ಪ್ರಕಾರೆ ಆಪಲ್ಯಾ ಸ್ವತಃಚ್ಯಾ ಸತ್ ಆಣಿ ಚಿತ್ ಸ್ವರೂಪಾಚ್ಯಾ ಅಧಿಷ್ಠಾನಾವರ್ ಜೆವ್ಹಾ ಸಾಧಕಾಲಾ ಆನಂದಾಚಾ ಪ್ರತ್ಯಯ ಯೇತೋ. ಆನಂದಾಯಚಾ ಅರ್ಥ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ. ಅದ್ವೈತ ಸ್ಥಿತಿಮಧ್ಯೆ ಅಸಣಾರಿ ನಿಶ್ಚಿಂತತಾ ಮ್ಹಣಜೆ ಆನಂದ. ಭಯರಹಿತ ಶಾಂತ ಸ್ಥಿತಿ ಹೆ ತ್ಯಾ ಆನಂದಾಚೆ ಲಕ್ಷಣ ಆಹೆ. ಅಶಿ ಹಿ ಆನಂದ ಸ್ಥಿತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಸದ್ಗುರುಂಚಾ ಆಠವ ಕರತೋ ಆಹೆ ಆಣಿ ಸದ್ಗುರುನಾ ತ್ಯಾ ಆಠವಾಚ್ಯಾ ಅಂಗಾನಿ ಅಭಿಷೇಕ ಚಾಲಲೇಲಾ ಆಹೆ. ಕಸಲಾ ಅಭಿಷೇಕ ಚಾಲಲೇಲಾ ಆಹೆ ತರ ಅಮೃತ ಮ್ಹಣಜೆ ಅಮೃತ ಭಾವಾಚಾ ಅಸಾ ಅಭಿಷೇಕ ಚಾಲಲೇಲಾ ಆಹೆ. ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಅಪಣ ಜನ್ಮ ಮರಣ ರಹಿತ ಆಣಿ ಜ್ಯಾಂಚ್ಯಾಪಾಸೂನ್ ಹಾ ಬೋಧ ಝಾಲಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾವರ್ ಅಭಿಷೇಕ ಚಾಲಲೇಲಾ ಆಹೆ. उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो दिवाहे। अशा वेळेला आत्मबोध निर्माण होतो, बोध निर्माण होतो। बोध हा शब्द अबोधाच्या विरोधात आहे। अबोधामध्ये काय काय येतं आपल्याला माहिती आहे। अबोधामध्ये देहभाव येतो, अबोधामध्ये मन खरं आहे असं वाटतं, अबोधामध्ये तर्क येतो, अबोधामध्ये संसार सत्य आहे अशी भावना निर्माण होते, अबोधामध्ये मान कीर्ती याचा हव्यास निर्माण होतो। आणि बोधामध्ये आत्मस्वरूपाचं केवळ भान निर्माण होतं, बाकीचं सगळं नाहीसं होतं, संसार नाहीसा होतो, धन मान कीर्ती याचा हव्यास नाहीसा होतो, देहभाव नाहीसा होतो, मन नाहीसं होतं। आणि त्याच्या ऐवजी ज्या मूळ अधिष्ठानावर देह मन बुद्धीचं जीवन चाललेलं आहे ते अधिष्ठान प्रगट होतं, त्याला बोध असं म्हणतात। हा बोधरूपी सूर्य उगवतो, उदयी जाता बोधारका, त्यावेळेला बोध उदयाला येतो। आणि हा बोध त्याचा प्रकाश, त्या बोधाचा प्रकाश आत्मबोधाचा आत्मभावाचा बुद्धीवर पडतो। सर्वच अंगानी सर्वच गोष्टी प्रकाशित होतात, देह मन बुद्धी, पण बुद्धीचं विशेष वर्णन इथं केलेलं आहे। त्या बोधरूपी सूर्याच्या उदयानंतर बुद्धी ही एरवी जी केवळ विश्लेषण करत असते, परीक्षक असते किंवा पर्यवेक्षक असते किंवा शिक्षक असते किंवा विद्यार्थी असते, पण बुद्धी ही कायम अशी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते। ती बुद्धी आता काहीतरी गोष्ट व्हायला धारण करायला शिकते, त्या बुद्धी मध्ये भावना निर्माण होते, अष्टसात्विक भावाची कमळ जणू ती बुद्धी व्हायला लागते। ती बुद्धी, बुद्धीची डाळ तिची परडी होते, ती बुद्धी भाव व्हायला समर्थ होते। आणि अशी ही सात्विक सत्वरूपी कमळ किंवा पुष्प जिचं वहन बुद्धीनी केलेलं आहे, एरवी बुद्धी आणि भाव फार फारकत अशा प्रकारचा विचार असतो, पण बुद्धी बोधानी प्रकाशित होते आणि ती बुद्धी भावरूपी पुष्प कमळ याचा लक्ष गुरुलिंगाला शिवगुरूंना त्र्यंबकांना व्हायला सुरुवात करते असं म्हटलेलं आहे। उदयी जाता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो लिवाहे। बुद्धी आणि बोध याचं कायम जो फारकत झालेली असते, म्हणजे बुद्धीला बोधाचीच आस असते आणि बोधाला देखील जर राहण्यासाठी योग्य कोणतं ठिकाण असेल तर ते बुद्धीच असतं। मनुष्याच्या देहामध्ये इंद्रिय हे काही बोधाला राहण्याचं कायमचं ठिकाण नाही किंवा मन देखील नाही, बुद्धी हेच बोधाचं राहण्याचं ठिकाण आहे। पण त्यांची जी फारकत झालेली होती ती फारकत नाहीशी होऊन तिथं एकरूपता होते। आणि मग बुद्धीपूर्वक याचा अर्थ असा की सद्गुरूंचं जे भजन आहे ते आता बुद्धीपूर्वक व्हायला लागलं। त्या बुद्धीच्या आधाराने भावपुष्प त्र्यंबकाला म्हणजे शिवगुरूंना अर्पण केली जाऊ लागली. गुरुदेव रानडे अंबुराव महाराजांचं प्रवचन चालू असताना कोपऱ्यामध्ये हात जोडून उभे असत, अंबुराव महाराजांच्या समोर ते बसले देखील नाहीत कधी फारसे, उभे असत. आणि अंबुराव महाराजांच्या प्रवचनाचा थाट असा होता की तोंडात तंबाखू असे त्यांच्या, आणि प्रवचन करताना त्या तंबाखूचे कण पुढे असे उडत असत, त्या पानांवर ग्रंथांवर बाजूला असे थोडे थोडे कण उडत असत. आपलं नाव लिहायचं असेल अंबुराव एवढं नाव लिहायला त्यांना एक मिनिट लागायचं. पण आता गुरुदेव रानड्यांसारख्या ईस्टर्न वेस्टर्न फिलॉसॉफीचे जायंट ज्यांना म्हणतील अशा व्यक्तीला कोपऱ्यात उभं राहून त्यांचं प्रवचन हात जोडून ऐकायला काही अडचण नाही, त्यांच्या बुद्धीला काही अडचण नाही. बुद्धीच्या परडीमध्ये भावाची पुष्प कशी अर्पण करतो त्यांना काही अडचण नाही. इतर कोणी अशी सुशिक्षित मंडळी पुण्यातली ते अंबुराव महाराजांचा सगळा थाट पाहून काय म्हटली असती कोण जाणे, पण गुरुदेव रानड्यांना काही अडचण नव्हती. एकदा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अलाहाबादला गेलेले असताना त्यांचे कार्यक्रम सगळे उरकले आणि वेळ रिकामा आहे असं लक्षात आल्यावर त्यांनी असं ठरवलं की गुरुदेवांना भेटायला जायचं. ते कुलगुरू होते, व्हाईस चॅन्सेलर होते अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे, पण पूर्वनियोजित भेट नसल्यामुळं गुरुदेवांना कल्पना नव्हती. आणि डॉक्टर राधाकृष्णन गुरुदेवांकडे आले तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की गुरुदेव ध्यानाला बसलेले आहेत नेमाला. तेव्हा बाहेरच्या कॅरिडॉरमध्ये डॉक्टर राधाकृष्णन गुरुदेवांचं ध्यान विसर्जित होण्याची वाट पाहत एक तासभर बसून होते. याला म्हणायचं की बुद्धिभाव वाहते. राष्ट्रपती होते आणि एक कुलगुरू होते. राष्ट्रपती आल्यानंतर कुलगुरूंना सावध करणं आणि त्यांनी राष्ट्रपतींचं आदरातिथ्य करणं ही अतिस्वाभाविक गोष्ट आहे. याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट राष्ट्राच्या दृष्टीनेही नसेल, पण राधाकृष्णनांचा असा भाव होता की गुरुदेव ध्यानाला बसलेले आहेत, त्यांना उठवू नका. परमात्म्याची भेट घेत आहेत, राष्ट्रपतींची भेट तेवढी महत्वाची नाहीये. याला असं म्हणायचं की बुद्धीची डाळ सात्विका भरून या त्र्यंबका लाखोली वाहे. शिवगुरूंच्या बाबतचा जो भाव असतो तो भाव ही सगळी मानसपूजा चालली आहे लक्षात घ्या. त्या मानसपूजेच्या वेळेला सर्व प्रकारची कमळं ही जणू उत्तम सात्विक फुलं अर्पण होत आहेत. मानसिक भाव, चित्ताचं चिंतन, अंतःकरणातले अनेक भाव, लाखोली वाहण्यासाठी देखील तेवढी फुलं तर पाहिजेत. एक लक्ष फुलं पाहिजेत तर लाखोली वाहता येते. इतक्या अंगानी सत्वगुण देखील आहे आणि तो धारण करण्यासारखी सक्षम अशी बुद्धी देखील आहे आणि त्या बुद्धीला भाव धारण करण्याची कोणतीही अडचण नाहीये. काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे ओवाळी निरंतर. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा प्रकारे जे गुरुलिंगाला ध्यानामृत चा अभिषेक चाललेला आहे आणि भावकमळ अर्पण होत आहेत हे घडत असताना तिन्ही त्रिकाळी काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे वोवाळी निरंतर याचे दोन अर्थ मी घेतो. एक म्हणजे अशा प्रकारचं ध्यान गुरुलिंगाचं तिन्ही काळी तो करतो. प्रातर माध्यान आणि सायं हे तीन जे काळ आहेत जिथं संधी होतो. एक अवस्था संपते सूर्याच्या भ्रमणाची आणि दुसरी अवस्था सुरू होते तो संधी काळ. जशी प्रातःकाळी रात्र संपते आणि दिवस उगवतो हा संधी काळ आहे. तिथपासून ते माध्यान्हाला सूर्य येईपर्यंतचा एक काळ आणि माध्यान्हाहून पुढच्या प्रवासाला सूर्य निघतो तो काळ हा माध्यान्ह काळ देखील विशेष काळ समजला जातो. आणि दिवस संपल्यानंतर रात्र सुरू होते तो अजून एक तिसरा काळ. या तीनही काळांच्या वेळेला अशा प्रकारचं ध्यान करतो असा एक अर्थ त्याचा आहे. दुसरा अर्थ असा मी घेतो की सद्गुरूंच्या रूपाचं ध्यान करत असताना आणि त्याच्यावर ध्यानामृताचा अभिषेक करत असताना सगळ्या दिवसाची तो कल्पना करतो. एखाद वेळ त्याला सकाळी बसल्यावर दुपारी बसायला जमणार नाही पण तो सकाळीच कल्पना करतो. जेव्हा बसलेला आहे तेव्हाच कल्पना करतो की तिन्ही काळ याच्यामध्ये गेलेले आहेत. मानस पूजा आहे, अडचण नाहीये कल्पना करण्यामध्ये. दोन्ही अर्थ चांगलेत. तिन्ही वेळेला जर तशा प्रकारचा वेळ असेल जसं उमदीकर महाराज अंबुराव महाराजांना म्हणाले की सकाळी 6 तास ध्यान आणि संध्याकाळी 3 तास ध्यान एवढं 9 तास ध्यान पुरे. तेव्हा काही एकदम शांत व्यवहार असायचे, शेतीवाडी असायची, काळजी कसली नसायची. साधकाला साधकाची दशा अशा प्रकारची नेहमीची कर्म न करता देखील टिकवता यायची. आताच्या काळात अशा प्रकारची फुरसत फार कमी कोणाला तरी भाग्यवानाला मिळेल. बाकी जीवनाचा जो संघर्ष आहे 8 वाजता 9 वाजता 10 वाजता नोकरी करता उद्योगाकरता बाहेर पडणं आणि 6 वाजता 7 वाजता 8 वाजता परत येणं अशा प्रकारचा धकाधकीचा काळ आहे. पण बसलेला आहे तेव्हा मानस पूजेमध्ये तीनही काळ आपण हे करतो आहोत अशा प्रकारचा भाव धारण केलेला आहे. हे दोन्ही अर्थ चांगले आहेत. काळशुद्धी त्रिकाळी तिन्ही काळाच्या वेळेला जेव्हा काळशुद्धी समजली जाते असा काळ म्हणजे संधी काळ. या विशिष्ट काळांमध्ये रजतम त्याची प्रवृत्ती कमी होते म्हणून तो शुद्ध काळ समजला जातो. एरवी काळ हा शुद्ध आणि अशुद्ध असा कोणता काळामध्ये वर करणी जरी फरक नसला तरी या तीन विशिष्ट वेळांमध्ये सत्वगुणाची जागृती होते म्हणून हा काळ शुद्ध समजला जातो. रात्रीची झोप झालेली आहे, तमोगुणातून बाहेर पडलेला आहे आणि सत्वगुण विशेष तऱ्हेने सुरू झालेला, रजोगुण विशेष तऱ्हेने सुरू झालेला नाही अशा वेळेला मनस्थिती स्वाभाविक शांत असते. फार बोलावं, बडबड करावी, उदंड कर्म करावीत अशी त्यावेळेला प्रेरणा नसते. जरा बसावं, पूजा करावी, शांत असावं. रजोगुण जेव्हा पोटामध्ये भूक लागते तेव्हापासून सुरू होतो. 9-9:30 पुढं रजोगुणाचा काळ समजला जातो. पण हा जो रजोगुणाचा काळ आहे या रजोगुणाच्या काळामध्ये देखील त्याची परिसीमा जेव्हा होते आणि क्षुधा तृप्तीचा समय येतो त्यावेळेला या रजोगुणातून थोडासा निवृत्त होतो. जेवणाच्या निमित्ताने का होईना पण निवृत्त होतो. पण त्यावेळेला कोणी उपासना करून पाहत नाही. जर त्यावेळेला कोणी उपासना करून पाहिल, जुन्या काळच्या बायका त्यावेळेला पोथी वाचायच्या आणि मग जेवण करायच्या, कामं करायच्या, बाराच्या दरम्यान पोथी वगैरे वाचायच्या, काहीतरी नाम घ्यायच्या, जप करायच्या आणि मग भोजनाला बसायच्या. याच्यामध्ये एक अर्थ आहे, कारण रजोगुणाची निवृत्ती होत असते थोड्या वेळापुरती. त्यावेळेचा उपयोग, तेव्हा सत्वगुणाची जागृती होते याचा अनुभव अगदी जुनी मंडळी इथं जी असतील, खांडेकरांच्या केंद्रामध्ये दुपारी 12 वाजता 12:30 वाजता ध्यानाला जात असतील अशा मंडळींनी जर आठवून पाहिलं तर त्यावेळेला ध्यान फार चांगलं होत असे. याचं कारण तो काळ शुद्ध असतो, त्यावेळेला निवृत्ती होते रजोगुणाची. आणि भोजन ही रजोगुणीत जरी असलं तरी बाहेरची कर्मप्रेरणा फार कमी होते आणि सत्वगुणाचा एक थोडा काळ सुरू होतो. आणि हीच गोष्ट संध्याकाळी घडते. रजोगुणाचा काळ संपलेला आहे आणि झोपायला अजून अवकाश आहे. तमोगुण सुरू व्हायचा आहे. या दरम्यान जीवनामध्ये परत सत्वगुण येऊन जातो. म्हणून हा काळ सत्वगुणाचा असल्यामुळे याला काळशुद्धी होते असं म्हटलेलं आहे. वस्तुतः काळाला, काळ हा तसा एक प्रकारे देहाशी संबंधित आहे. देह आहे म्हणून काळ आहे. देह नसेल तर काळ नसेल. स्थळाशी काळाचा संबंध आहे. जर स्थळ नसेल तर काळ नसेल. स्थळाच्या सापेक्ष काळाची गणना होते. तुम्ही एक तुमच्या घराच्या बाहेर एक रोप लावलं, ज्या वेळेला ते रोप लावलं त्याच्या आधीचा काळ, ते रोप लावल्यानंतरचा काळ आणि कालांतराने ते रोप नाहीस झालं, त्यामुळे रोप लावल्यानंतर नाहीस झाल्याचा काळ. वस्तूमुळे किंवा पदार्थामुळे तीन काळ निर्माण होतात. एक भूतकाळ असतो, एक वर्तमान काळ असतो आणि एक त्याच्यानंतरचा काळ, भविष्य काळ असतो. अत्यंत लांबवर पसरलेलं तुम्ही प्रवास करत असताना, घाटामधून वगैरे जाताना असं खाली फार मोठं विस्तीर्ण असा भाग दिसतो. शेतं असतात, वावरं असतात, मधूनच एखादा नाला जात असतो किंवा नदी असते आणि तिथं काही नसतं आणि नेहमी तुम्ही त्या रस्त्याने जाता. आणि तिथं काहीही नाही हे पाहण्याची तुम्हाला सवय असते. आणि आज तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला तिथे एक घर बांधलेलं दिसतं, चांगली स्लॅब वगैरे टाकली. आता खेड्यात देखील घरं बांधली जातात, ती अशी उत्तम आरसीसी मध्ये स्लॅब टाकलेली अशी दिसली. तुम्हाला आश्चर्य वाटतं, अरे हे नव्हतं आणि आता इथं खाली घर झालेलं दिसतंय तुम्ही वरून पाहत असता. ते घर होतं आणि त्या घराच्या बाजूला मग कंपाऊंड होतं, तयार केलं जातं. एरवी तिथं काही नव्हतं. तिथं काही माणसं वगैरे राहतात असंही तुमच्या लक्षात येतं. तुम्ही कालांतराने जाता येताय. अशा प्रकारे तिथं घर असण्याच्या आधीचा काळ हा भूतकाळात जमा झाला. मग आता घर आहे हा वर्तमान काळ झाला आणि त्याच्यानंतर तिथं जे काही घडेल तो भविष्य काळ असेल. म्हणून मोकळी जागा ज्याला रूम असं म्हणतात, अगदी मोकळी जागा ही वस्तूने जेव्हा भरली जाते तेव्हा काळ निर्माण होतो, काही नसतं. आणि आपली एक जन्मतारीख, नुकताच माझा वाढदिवस साजरा झाला, त्याच्या आधी काही नव्हतं. आणि मग आपणच फोटो अनेक वेळेला पाहिलेले, जन्म अमुक अमुक तारीख, मृत्यू अमुक अमुक तारीख, नंतर काय? नंतर त्या व्यक्तीच्या दृष्टीने काही नाही, संपलं. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा प्रकारे काळ चालत असतो. हा काळ पूर्णपणे पदार्थावर, वस्तूवर अवलंबून असतो. एका शिक्षकाने चित्रकलेच्या तासामध्ये एक चित्र काढायला सांगितलं. त्याचं स्वरूप असं होतं की एक गाय गवत खाते आहे असं चित्र काढा. सगळ्यांनी आपापल्या तऱ्हेने कुरण काढलं, गाय गवत खाते आहे असं चित्र काढलं. एका मुलाने कागद कोरास ठेवला, शिक्षकांनी विचारलं की तू इथं काहीच केलेलं नाहीस, इथं कुरण कुठं आहे? तर गायीनी खाल्लं. आणि गाय कुठं आहे? तर कुरण खाऊन निघून गेली. शाश्वत जर काही असेल तर तो कॅनव्हासच आहे, तो कागदच आहे. तसं एका विश्वस्थितीवर पदार्थ येतात आणि जातात आणि काळ तयार होतो. वस्तुतः काळाला सत्यता नाही. काळाला सत्यता नाही हे ध्यानामध्ये फक्त समजतं, एरवी नाही समजत. काळ हा मनाशी पूर्णपणे बांधलेला आहे. मन जोपर्यंत आहे तोपर्यंत काळाची जाणीव असते. तुम्ही ध्यानाला बसलेले आहात पण तुम्हाला अचूक समजतं की अर्धा तास झाला असेल, न उठवता उठता. अशा ध्यानाला बसणाऱ्या माणसाचं वर्णन नाही करत की जो 5 मिनिटात डोळे उघडतो अर्धा तास झालाय की काय म्हणून, तसा नाही. पण तरी देखील तुमचं ध्यान चांगलं झालं असंही तुम्ही म्हणता पण बरोबर अर्ध्या तासांनी उठता. तुमचं ध्यान चांगलं झालं असं तुम्ही म्हणता पण बरोबर 1.5 तासांनी उठता. तुमच्या देहाबरोबर मन बांधलेलं आहे आणि हे जे मन बांधलेलं आहे देहाबरोबर, तर ते बाहेरचा काळ सांगत असतं, स्थळ सांगत असतं, सर्वाचा हिशोब झाडाझडती ठेवत असतं. पण जर मन नाहीसं झालं, मनाचं अमन झालं, मनरहितता प्राप्त झाली, विचाररहितता प्राप्त झाली, तर मनाचा देहाशी असणारा जो संबंध आहे तो डिलिंक होतो, नाहीसा होतो. मन नाहीसं झालं, देहाशी संबंध आपला नाहीसा होतो आणि देहाचा स्थळाशी असणारा संबंध नाहीसा होतो, जगत भान नाहीसं होतं आणि काळाची जाणीव नाहीशी होते. आणि जेव्हा हे एवढं सगळं घडतं तेव्हा त्याला स्थळशुद्धी देखील म्हणता येतं किंवा काळशुद्धी देखील म्हणता येतं. स्थळ आणि काळ हे एका अर्थाने नाहीत आणि हे नाहीत हे त्यावेळेला लक्षात येतं. काळशुद्धी त्रिकाळी आणि अशा पद्धतीची काळशुद्धी, केवळ सत्वगुणाचा उदय झाला आपोआप होतो. जाणवतो तुम्हाला सत्वगुणाचा उदय होतो सकाळी उठल्याबरोबर? आता कोणी पंकजदारांनी सांगितलं की रविवार सकाळ म्हणजे उठल्यावर मग बातम्या लाव कुठेतरी टीव्हीवर, पेपर वाचत बस, चहा पी, गप्पा मार, हा शुद्ध झालेला काळ तुमच्या जीवनात आला आणि गेला तुम्हाला कधी समजला? थिरिटिकली बोलण्यात काही अर्थ नाहीये की असा असा शुद्ध काळ येतो, मग तो माध्यान्ह काळी येतो, मग तो सायंकाळी येतो. तो जर आपल्याला समजत नसेल तर त्याचा उपयोग काय? या वेळेला जर उपासना केली तर उपासना लाभदायक होते एवढीच गोष्ट आहे त्या शुद्ध काळाची. पण इथं मात्र जर देहभाव नाहीसा झाला, मन नाहीसा झाल्यामुळं, तर काळ नाहीसा होतो. वस्तूवर काळ अवलंबून आहे. पदार्थ नाहीसा झाला की काळ नाहीसा होतो. आमच्या समोर आमच्या घरी येणाऱ्या लोकांना माहीत असेल की एक मोठं पिंपळाचं झाड होतं. केवढा मोठा वृक्ष होता तो काढून टाकला, आता केवळ खोड राहिले त्याचं. पदार्थ नाहीसा झाला की सगळंच नाहीसं होतं, काळही नाहीसा होतो. तिथं काही होतं की नव्हतं? वस्तू नाहीशी झाली, देह नाहीसा झाला, पदार्थ नाहीसा झाला की काळ नाहीसा झाला. आणि जेव्हा स्थळ आणि काळ नाहीसा होऊन केवळ शुद्ध जाणीव उरते, शुद्ध जाणीव स्वरूप आत्म्याचं भान उरतं, तेव्हा खरी काळशुद्धी असते. काळशुद्धी त्रिकाळी, जीवदशा धूप जाळी. त्यावेळेला जीवदशा रूपी धूप जळत असतो. अशा वेळेला जेव्हा अशा प्रकारे काळशुद्धी तुमच्या जीवनात घडते, तेव्हा जीवदशा तुमची जळत असते. शुद्ध ध्यानाचं वर्णन आहे, साधनेचं, उपासनेचं वर्णन आहे. मात्र हे जे ध्यान आहे, या ध्यानाला सद्गुरूंचं रूप आठवण्याचंही परिमाण आहे आणि त्याची उपासना आहे. त्यामुळं आपण जे ध्यान करतो त्याच्याऐवजी हे मानस ध्यान आहे गुरूंचं. काळशुद्धी त्रिकाळी, जीवदशा धूप जाळी. आपण जीव हा भाव त्या ठिकाणी नाहीसा होतो. आपण अल्प हा भाव नाहीसा होतो. जीवदशा देखील सतत देह आठवत राहते. देह मन बुद्धी नाहीशी झाली की जीवदशेचं अधिष्ठान गेलं, जीव परमात्म स्वरूप होतो. आणि त्या ठिकाणी ज्ञानरूपी दीप आपण चिदानंद रूप, शिवस्वरूप आहोत. अशा प्रकारे ज्ञानाचा ज्ञानरूपी दीप तिथं प्रज्वलित होतो. आणि त्या प्रज्वलित झालेल्या ज्ञानरूपी दीपानी सद्गुरूंना ओवाळतो आहे. एक गोष्ट आहेच की गुरुलिंग आहेच ध्यानामध्ये, गुरुप्रतिमा ध्यानामध्ये आहेच, विसरली नाही जात, ती तिथंच आहे. आणि जीवदशा धूप मात्र जळतो आहे, कारण देहभाव नाहीसा झालेला आहे आणि ज्ञानाचा उदय झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा पूजेमध्ये अजून एक गोष्ट घडते आहे. जीवदशा धूप जळतो आहे आणि ज्ञानरूपी दिवा प्रज्वलित झालेला आहे, तेव्हा आपणच सद्गुरूंशी एकरूपता पावलेले आहोत अशा प्रकारचं सामरस्य त्या ठिकाणी निर्माण होतं. एका बाजूने पूजा चाललेली आहे, पण सामरस्य निर्माण झालेलं आहे. या सामरस्याचं उदाहरण स्वामीजी सांगायचे की रामकृष्ण कालीमातेला फूल व्हायचे आणि आपल्या डोक्यावर फूल वाहून घ्यायचे. कालीमातेच्या डोक्यावर अक्षता आणि आपल्या डोक्यावर अक्षता. कालीला कुंकू आणि आपल्याला कुंकू लावायचे, असं सामरस्य. आणि कधीही विष्णूंसमोर उभं राहिल्यानंतर आपण विष्णू रूप आहोत अशा भावनेनेच विष्णूंना नमस्कार करायचा असतो. एका बाजूनी सामरस्य कल्पायचं असतं, दुसऱ्या बाजूनी देहाला नमवायचं असतं, नम्र करायचं असतं. शिवाच्या समोर उभं राहिल्यानंतर आपण शिवस्वरूप व्हायचं असतं आणि शिवाला नमस्कार देखील करायचा असतो. श्री गुरु प्रतिमेशी, गुरुलिंगाशी सामरस्य झालेलं आहे. आपणही त्याच बोधावर आहोत. आता जसं सद्गुरूंचं मन तसं आपलं मन, जसं सद्गुरूंची बुद्धी तशी आपली बुद्धी, जसा सद्गुरूंचा सोन्याचा देह तसा आपला सोन्याचा देह. आता सद्गुरु आणि आपण एकरूप. सद्गुरु ज्या बोधाशी समरस झाले, तोच बोध माझ्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशा प्रकारची रससोय म्हणजे पाकसिद्धी, नैवेद्य त्या ठिकाणी सद्गुरूंना अर्पण करतो आहे. सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय आणि अशा रससोयीचं अर्पण चाललेलं आहे, अशा पाकसिद्धीचं अर्पण चाललेलं आहे। आपण भराडा होय, गुरु तो लिंग, आणि आपण अशा प्रकारे समरस देखील होऊन भराडा म्हणजे पुजारी हा भाव कायम आहे। पुजारी समरस देखील झालेला आहे आणि तो पुजारी म्हणून पूजा देखील करतो आहे आणि गुरु गुरूंच्या जागेवर आहेत। गुरु तो लिंग, एवढं वर्णन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज याच गोष्टी हीच गोष्ट अजून थोडी पुढे नेत आहेत आणि थोडक्यात एका ओवीत सांगत आहेत, ना तरी जीवाचीये सेजे जीवरूपी शेज आहे अंथरुण आहे, गुरु कांतू करूनी भुंजे, आणि गुरु हे कांत आहेत, पती आहेत, आणि जीवरूपी शेज अंथरुण गुरूंचा भोग चाललेला आहे। ना तरी जीवाचीये सेजे गुरु कांतू करूनी भुंजे, जीवरूपी शेज आहे अंथरुण आहे आणि गुरु कांत आहेत, पती आहेत, आणि गुरु जीवभावाला भोगत नाहीये, जीवभाव गुरुभावाला भोगतोय। जीव सद्गुरूंशी एकरूप झालेला आहे। गुरु कांतू करूनी भुंजे ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे। या सगळ्याचं जर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेमाच्या अत्यंतिक प्रादुर्भावामुळं अशी भावना बुद्धी धारण करते, बुद्धीला सोडत नाहीयेत ज्ञानेश्वर महाराज। मगाशी जसं सांगितलं की उदयी जता बोधार का बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे। बुद्धीला बाजूला नाही केलेलं, केवळ भावाचा नाही प्रांत चाललेला, तर बुद्धी अशा प्रकारचा भाव धारण करते असं सांगतात। काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग। ना तरी जीवाचीये सेजे गुरु कांतू करूनी भुंजे ऐसी प्रेमाचे भोजे बुद्धी वाहे। अशा या एवढ्या एकत्रित ओव्या आहेत 87 पासून 391 पर्यंतच्या या ओव्या आहेत, 5 ओव्या। पण एक विलक्षण साधना या 5 ओव्यांमध्ये मानसिक भावानी केलेली साधना ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे। ही साधना आपल्याला एक 10 ते 15 मिनिट करायची आहे, थोडक्यात करायची आहे, फार वेळ आपण नाही त्याच्या करता। ही खरं म्हणजे आपली आपण करण्याची साधना असल्यामुळं अनुषंगिक पद्धतीने ही घेता येणं, पण मी प्रयत्न करणार आहे, तुम्ही प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन। गुरुलिंग गुरुप्रतिमा आपल्या अंतर्यामी आपल्याला ठेवायची आहे आणि खरं म्हणजे काही एक विवेकानी आपण चैतन्य स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, गुरुप्रतिमा पाहतो आहोत, अशा पद्धतीने ध्यानात जाण्याची ही गोष्ट आहे। पण आपण नामाचा आश्रय घेऊन आपल्याला हे जमतंय का ते पाहूया। आपण त्यामुळे नाम घेणार आहोत तर तेही सद्गुरूंचंच नाम घेणार आहोत। आपण सगळे डोळे मिटून बसूया शांत। आपल्या सगळ्या देहाची जाणीव ही मस्तकाकाशामध्ये एकवटू देत। याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या हातापायाचा आता पत्ताही नको लागायला, मस्तकाकाशामध्ये जो प्रदेश आहे तिथंच केवळ जाणीव एकवटू दे, बाकी इंद्रिय नाहीच आहेत समजा। केवळ अस्तित्व मात्र असे तिथं आपण आहोत मस्तकाच्या प्रदेशामध्ये आणि जाणीव रूप देखील आहोत, चैतन्य रूप देखील आहोत. त्यामुळं असं समजा की ते चैतन्याचं पोवळं आहे तुमचं चिदाकाश. ओम माधवाय नमः. देहाची जाणीव नको, केवळ चैतन्य रूप पोवळं मस्तकाकाशाचा प्रदेश म्हणजे आहे. एकमेवा द्वितीय आपणच आहोत, बाकी विश्वाची देखील भावना नाही. शुद्ध जाणीव स्वरूप आपण आहोत. ओ माधवाय नमः. चैतन्य रूप पोवळ्याच्या ठिकाणी परम प्रेम, परम शांती, परम सुखाचा स्पर्श आहे. प्रेमास्पद शांत स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्याचं पोवळं पण आनंद स्वरूप. ओ माधवाय नमः. त्यामुळं ते चैतन्याचं पोवळं म्हणजे चिदाकाशच आता आनंदाने भरून गेलेलं आहे. आता ते जणू आनंदाचं राऊळ झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या राऊळामध्ये आपण गुरुमूर्ती पाहतो आहोत आणि त्या गुरुमूर्तीकडे अखंड लक्ष ध्यान दिलेलं आहे. सच्चित आनंद हेच अमृत स्वरूप आहे, मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे। त्यामुळे या अमृताच्या बोधानी सद्गुरूंकडे पाहतो आहोत। ध्यानामृताचा अभिषेक चाललेला आहे, आत्मबोध निर्माण झालेला आहे। त्यामुळे सात्विक इंद्रिय भाव, सात्विक मनोभाव, सात्विक चित्ताचे भाव, सात्विक अंतःकरणाचे भाव ही जणू पुष्प त्याचा एक लक्ष्य सतत पाहत असणाऱ्या आपण ध्यानामध्ये शिवगुरूंना अर्पण होतो आहे। आपण देह ही भावना नाहीशी झालेली आहे, त्यामुळे काळ शुद्धी झालेली आहे। जीवदशा धूप जळतो आहे आणि ज्ञानरूपी दीप प्रज्वलित झालेला आहे आणि सद्गुरूंना त्या ज्ञानदीपाने ओवाळतो आहोत। सद्गुरु स्वरूपाशी एकरूपता, सामरस्य ही पाकसिद्धी आणि ती पाकसिद्धी गुरूंना अर्पण करतो आहे। गुरु त्यामुळे आनंदित झालेले आहेत। आपण पुजारी आहोत आणि गुरु लिंग ही भावना ही आहे आणि सामरस्य ही आहे। जीवरूपी अंथरुणावर सद्गुरु रूपी पति जीवाचा भोग घेताहेत. जीव सद्गुरु रूपी पतींचा भोग घेतो आहे सामरस्याने. थोडक्यात आत्मस्वरूपाशी पूर्ण एकरूपता झालेली आहे. नात्री जीवाची आहे सेजे गुरु कांतू करुणी भुंजे. माधवाय नमः. चिदाकाश हे चैतन्याचं पोवळं, तेच आनंदाचं राऊळ होऊन गेलं. तिथं सद्गुरु विराजमान आहेत. आपण भराडा पुजारी आहोतच, पण सामरस्य देखील आहे. बोधही झालेला आहे, पण भावपुष्पही वाहतो आहे. सामरस्य झालेला आहे आणि गुरूंच्या बोधाला भोगतो आहे. एकरूपता साधलेली आहे. या स्थितीतून एकदम बाहेर येऊ नका. सद्गुरूंचं रूप तसंच चिदाकाशात पहा. पुजारी या भावनेनी सद्गुरूंना असेच कायम आपण अंतःकरणामध्ये राहावं अशी प्रार्थना करा. हा बोध असाच टिकून राहून देत अशीही प्रार्थना करा. सद्गुरु आशीर्वाद देत आहेत अशी भावना करा. आणि मग सावकाश हळूहळू भानावर येऊन डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. या ज्या साधना आहेत, या साधना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या आहेत. आणि मला असं आठवतं की साधारणपणाने 86, 87, 88, 89 या काळामध्ये या सगळ्या साधना मी अतिशय रंगून जाऊन करत असे. चोभे काकांच्या ब्लॉकवर जायचो आणि याच्यातला कुठला तरी एक भाव तो नीट समजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये रमून राहायचं. तुम्हालाही लक्षात आलं असेल की थोडा वेळ जरी एक 15 मिनिटं फक्त आपण बसलो, त्या 15 मिनिटांमध्ये देखील आपण खूप समाधान प्राप्त करतो. अशा अजून कितीतरी साधना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या आहेत, आपण त्या यथावकाश बघत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति.